नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मांडलं. यापूर्वी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं होतं. या समितीच्या 5 बैठका झाल्या. मुंबईतल्या नवीन इमारतींमध्ये मराठी माणसांसाठी घरांचं 50% आरक्षण ठेवण्याबाबतचं धोरण निश्चित केलं जाईल, असं आश्वासन शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. एखाद्या ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारलं जात असेल तर त्या बिल्डरवर निश्चित कारवाई केली जाईल, असंही देसाई यांनी सांगितलं. राज्य सरकार गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करेल अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली. या उत्सवात विविध अडथळे आणण्याचे, न्यायालयांमध्ये जाण्याचे सगळे प्रयत्न दूर करायला आपलं सरकार वचनबद्ध असून जितका हवा तितका निधी या उत्सवासाठी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. नाशिक जिल्हा परिषदेतल्या महिला कर्मचाऱ्यांचा नाहक छळ करणाऱ्या एका विभागप्रमुखाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. ही कारवाई या विभागातल्या 30 महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत इयत्ता 5वीच्या 16,693 विद्यार्थ्यांना तर इयत्ता 8वीच्या 15,093 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 346 अंकांची घसरण झाली आणि तो 83,190 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 121 अंकांची घसरण नोंदवत 25,355 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.